नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत 800 लाभार्थी भाविकांची पहिली विशेष रेल्वे आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अयोध्येकडे श्री राम मंदिर दर्शनासाठी रवाना झाली आहे. रेल्वे स्थानकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली. आज अयोध्येला पहिली विशेष रेल्वे सोडण्यात आली. यापुढे चारधाम, बौद्धगया, अजमेर अशा विविध धार्मिक स्थळांच्या भेटीला 60 वर्षांवरील नागरिकांना या योजनेतून संधी मिळणार आहे. ही योजना सर्व धर्मियांसाठी असल्याचं यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा तासाभरातच छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 4 वाजता हर्सुल सावंगी परिसरात आयोजित करण्यात आला आहे. मुंबईच्या चेंबूर परिसरातल्या सिद्धार्थनगर भागात दुमजली इमारतीस लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 3 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे 5:15 सुमारास ही दुर्घटना झाली. इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आणि ती हे कुटुंब राहत असलेल्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली. आग आटोक्यात आणताना दुर्घटनाग्रस्त सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र सर्वांना मृत घोषित करण्यात आलं. कमी अंतराचा पल्ला असलेली हवाई सुरक्षा प्रणाली व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO तर्फे निर्मित हे 4थ्या पिढीतील क्षेपणास्त्र आहे. राजस्थानच्या पोखरण भागात यासाठी मागील 2 दिवसात 3 परीक्षणं घेण्यात आली. खूप उंचावरील आणि वेगानं या क्षेपणास्त्रांनी लक्ष्याचा अचूक भेद केला आणि याच्या मारक क्षमतेची खातरजमा करण्यात आली. यामुळे संरक्षण दलांना हवाई धोक्यांचा निपटारा करण्यास बळकटी प्राप्त झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथल्या संत सेवालाल संस्थानचे पहिले अध्यक्ष तथा या धर्मपीठाचे महंत संत सेवालाल महाराजांचे 4थे वंशज नामदेव हंजारी महाराज यांचं काल पहाटे निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. बंजारा समाज बांधवांसाठी महत्वाचं तीर्थस्थान असणाऱ्या पोहरादेवी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल पूर्वनियोजित दौरा होता. त्यावेळी या ठिकाणच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, पायाभरणी, बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन तसंच जगदंबा देवीसह संत सेवालाल महाराज मंदिराचं दर्शन असा कार्यक्रम यावेळी पार पडला. या कारणामुळेच ही दुःखद माहिती काल जाहीरपणे कळवण्यात आली नव्हती. लातूर शहरातील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या 60 विद्यार्थ्यांना काल रात्री जेवण केल्यानंतर विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. बाधित विद्यार्थ्यांना विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ उदय मोहित यांनी विद्यार्थिनींच्या प्रकृतीमध्ये वेगात सुधारणा होत असल्याचं आज सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार डॉ शिवाजी काळगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. नांदेड जिल्ह्यास अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 812 कोटी रुपयांच्या अपेक्षित नुकसान भरपाईच्या मागणीचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर 2024 दरम्यान 62 मंडळात अतिवृष्टी होऊन शेतीपीक शेतजमिनीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला. ग्रामस्तरीय समितीमार्फत सदर नुकसानीचे संयुक्त पंचनामेही पूर्ण झाले. दरम्यान राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढविण्यात आले तसंच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादाही 2 वरून 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली. त्यानुसार सदर निधी मागणीचा प्रस्ताव दाखल झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत होणार आहे. 3:30 वाजता हा सामना सुरू होईल. तसंच भारत बांगलादेश पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सायंकाळी 7 वाजता मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर इथं खेळला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.